नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सुभाषचंद्र बोस यांचं योगदान अतुलनीय असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. दरम्यान, सांस्कृतिक मंत्रालयाकडून 3 दिवसांचा उत्सव नेताजींच्या जन्मस्थानी ओडिशातल्या कटक इथं आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्राचा विकास आणि सार्वजनिक कल्याणाप्रतीची बाळासाहेबांची वचनबद्धता स्मरणीय असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा 26वा दीक्षांत समारंभ आज होणार आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हा दीक्षांत समारंभ होणार आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना राज्यपालांच्या हस्ते मानद डॉक्टरेट पदवी देऊन यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात अवैधरित्या उपसा करणाऱ्या बोटी महसूल प्रशासनाकडून नष्ट करण्याची कारवाई करण्यात येत असून आतापर्यंत 19 बोटींवर कारवाई झाली आहे. बुधवारी आणि आज गुरुवारी सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे आणि बुलडाणा यांच्या संयुक्त पथकानं जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या मार्गदर्शनात जिल्हास्तरीय शोध पथकाच्या सहाय्यानं अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध देऊळगाव राजा तालुक्यातील शिनगाव जहागीर भागात 2 बोटी, इसरूळ बायगाव शिवारात 1 बोट अशा 3 बोटी जिलेटिनच्या मदतीने उद्ध्वस्त केल्या. तसंच शिनगाव इथं बोटीत 3 मजूर सापडले त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी देऊळगाव राजा परिसरातून जाफराबादच्या किनारी भागात गेलेल्या 6 बोटींसोबत 6 छोट्या बोटी अशा 19 बोटी देखील या पथकानं उद्ध्वस्त केल्या आहेत. राज्यात 22 जानेवारी ते येत्या 8 मार्च या कालावधीत बेटी बचाओ बेटी पढाओ योजना दशकपूर्ती अभियानाचा शुभारंभ झाला असून यानिमित्तानं जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती परभणी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम यांनी काल दिली. परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. राज्यभरात सर्वत्र काल या अभियानानिमित्त अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. अकोला शहरात आज यानिमित्त महिला आणि बाल विकास विभागातर्फे मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी हिरवा झेंडा दाखवला. राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी निश्चित करण्यात आलेल्या 100 दिवसांच्या आराखड्यानुसार विभागातील सर्व क्षेत्रीय शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनी कारवाई करावी असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले आहेत. काल विभागीय आयुक्त कार्यालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. विभागातील सर्व कार्यालयांनी आपल्या संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत ठेवावी, नागरिकांकडून कार्यालयाला प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचा तत्परतेनं निपटारा करण्यात यावा आदी सूचना त्यांनी केल्या. देशाच्या 76व्या प्रजासत्ताक दिन समारंभानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा 26 जानेवारी रोजी सकाळी 9:15 पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. मुख्य ध्वजारोहण जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार असल्याचं सामान्य प्रशासन विभागाचे अपर आयुक्त अरविंद लोखंडे यांनी कळवलं आहे. लातूरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. यासोबत नंदुरबारच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्रे, अकोल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार आणि गडचिरोलीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या 2 दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धेचा आज उदगीर इथं समारोप होत आहे. लातूर, धाराशिव, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या 2 दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धेत या 4 जिल्ह्यांच्या 14 ते 17 वयोगटातील आश्रमशाळेतील 600 विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं आमचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.